चीनीमंडी.com पॉडकास्ट। टोल दलावर सर्जिकल स्ट्राईकसाठी ब्रिगेड सज्ज। शेजारील जिल्हा बदायू मध्ये टोल दलाची हालचाल पाहून प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध झाले आहे। सर्व क्षेत्रीय विभागीय कर्मचाऱ्यांना हाय अलर्ट मोडवर आणले आहे। सोमवारी डीएम यांनी जिल्हाधिकारी सभागृहामध्ये उप कृषी निदेशक डॉक्टर अनिल कुमार तिवारी, जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर सतीश चंद्र पाठक, जिल्हा ऊस अधिकारी डॉक्टर खुशीराम भार्गव, जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर शिवशंकर गौतम, जिल्हा उद्यान अधिकारी मुकेश कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली। सर्वांना टोळ नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत। एटीएम प्रशासन, रामसेवक, जिल्हा कृषी रक्षा अधिकारी यांनी केलेल्या तयारीबाबत अवगत केले आहे। हवेची दिशा दिल्लीकडे असल्यामुळे टोळ दल बदायू फारुखबाद पासून शहाजहानपूर कडे जाऊ शकले नाही। जिल्हा कृषी रक्षा अधिकारी डॉक्टर शिवशंकर गौतम यांनी सांगितले की 5 फायर ब्रिगेड, 450 ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेची फवारणी यावेळी टोल दलावर केली जाईल। जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर सतीश चंद्र पाठक यांनी सांगितले की 2 दलांमध्ये समूह वाटला गेल्यामुळे शेजारील जिल्ह्यामध्ये आलेल्या दलामध्ये जवळपास 50,00,000 टोळ सामील आहेत। जवळपास 500 मीटरची त्रैजिक क्षेत्राला हे दल कव्हर करून घेईल। साखर कारखान्याने तयार केलेले मशीन अपर मुख्य ऊस विकास आणि साखर उद्योग संजय आर भुसरेड्डी यांनी देखील टोळ नियंत्रणासाठी माहिती उपलब्ध केली आहे। यांच्या आदेशावर डीसीओ डॉक्टर खुशीराम यांनी साखर कारखान्यांची चर्चा करून 192 कर्मचाऱ्यांना टोळ नियंत्रणाची जबाबदारी सोपवली आहे। केमिकल अटॅकसाठी मशीन आणि ब्रिगेडला सावध केले आहे।